नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। राष्ट्रीय तंत्रीक कापड मोहीम आणि उत्पादन संबंधित प्रोत्साहन येवजणेसारखिल्या मुखेल उपक्रमांक लागून देशातल्या तंत्रीक कापड क्षेत्रात नेटान वाढ झाल्या असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला। सरकारान केल्ल्या यत्नाक लागून देशी उत्पादना वांगडाच नवनिर्मणेक चालना मेळ्ळा आणि निर्गतीत वाढ झाल्या कारणान भारत तंत्रीक कापड मळार संसारीक फुडारी म्हणून उदेला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मीडियाचेर कापड मंत्री गिरिराज सिंग हांणी केल्ल्या पोस्टाक जाप दितना सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फाटल्या 11 वर्सात भारताच्या संरक्षण क्षेत्रात झाल्या उल्लेखनीय परिवर्तनाचेर भर दिलो। देशान आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाचेर भर दिलो। देश घटमूट करपाचो संकल्प घेऊन देशातले नागरिक एकठांय येतात ते पळोवन आपणाक खोशी जाता असे मोदी हांणी सोशल मीडिया पोस्टावरवी म्हळा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला फाटल्या 11 वर्सात भारताच्या संरक्षण क्षेत्रात इतिहासिक बदल झाल्यात असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला। घटमूट शिमो, आर्विल्ली सशस्त्र दळां, स्वदेशी शस्त्रां, संरक्षण उत्पादनाची विक्रमी निर्गत, संसारीक आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरताये दिखेन मुखार वचपी देश अशा उतरांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी संरक्षण क्षेत्रातल्या उदरगतीचे वर्णन केला। भारतात खेळा मळार मुळाव्या साधन सुविधांचो विस्तार झाल्या कारणान देश संसारीक खेळा महाशक्त जावपाच्या दिखेन मुखार वता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला। फाटल्या 11 वर्सात भारताच्या खेळा मळार मुळाव्या साधन सुविधांनी उल्लेखनीय बदल झाला असे केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी बरयल्ल्या लेखात सांगला। युवा व्यवहार आणि खेळा मंत्रालयाच्या अर्थसंकल्पात फाटल्या दशकात तिपेटी परस चढ वाढ झाला असे ताणी सांगले। पाकिस्तानाकडेन आशिल्ली इश्टागत तिगोवन दवरपा खातीर चीन आतंकवादा आड अस्पष्ट भूमिका आपणावंक शकना असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला। फ्रेंच दिसाळ्याक दिल्ल्या मुलाखतीत ताणी सांगले,
The focus of Operation Sindoor was to hit Muridke and to hit Bhavalpur because these were the two most prominent open declared notorious centers of terrorism in Pakistan and for decades from these two places people have set out this is where it was planned this is where it was organized this is where it was financed this is where it was justified
भारताचो संघर्ष आतंकवादा आड असा आणि खयच्याय देशा आड नय असे डॉ जयशंकर हाणे मुखार सांगले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी समावेशक पर्यावरण यंत्रणा तयार करपाक शास्त्रज्ञ नवनिर्माते आणि धोरणकर्त्यांक बरी संद असा असे सांगला। हैदराबादात झाल्या आंतरराष्ट्रीय तरणाटे शास्त्रज्ञ परिषदेत आणि ग्लोबल यंग अकॅडमीच्या वर्सुकी बसकेत ते उलयताले। विकसित भारत आणि मनीस केंद्रीत उदरगती खातीर काम करपाचो उलो ताणी शास्त्रज्ञांक ह्या वेळार मारलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारत आशेचे किरण म्हणून उदेला असे केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी म्हळा। आयज चेन्नईत प्रसार माध्यमांक माहिती दितना ताणी सांगले, सेवा सुशासन आणि गरीब लोकांच्या कल्याणाचेर लक्ष केंद्रीत करून भारतान अमृतकाला दिखेन उदरगतीचो नवो प्रवास सुरू केला। इतले मजगती नरेंद्र मोदी सरकाराची 11 वर्सां पुराय झाल्याच्या निमतान नरेंद्र मोदी वा नमो ॲपाचेर सुरू झाल्या जनमन सर्वेक्षणाक देशभरातल्या नागरिकांचो उपाट प्रतिसाद मेळ्ळा। काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फाटल्या 11 वर्सात भारताच्या उदरगतीविशी नमो ॲपाचेर जावपी सर्वेक्षणात वांटो घेवपाचे आवाहन सगळ्यांक केल्ले। भारतीय वायुदळान एक्झिओम स्पेस मोहीम 4 वाटेकार जावपी शुभांशु शुक्लाक परबी दिल्यात। ह्या उड्डाणाच्या यशाक लागून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रात पावल दवरपी पयलो भारतीय थारतलो। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी स्वित्झर्लंड भेटी वेळार भारत युरोपीय मुक्त व्यापार संघटनेचे व्यापार आणि आर्थिक भागीदारी कबलातीचेर झाल्या चर्चेत वांटो घेतलो। या वेळार भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक संद भागीदारी आणि नव्या शक्यतायेविषयी चर्चा झाली असे गोयल हांणी सोशल मीडिया पोस्टावरवी म्हळा। भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन वायव्य भारतात उष्णतायेच्या ल्हारा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला। फुडले 2 दीस जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, उदेंत राजस्थान आणि मध्य प्रदेशात उष्णतायेच्या ल्हाराची शक्यताय असा असे खात्यान सांगला। आयज सांजे हाँगकाँगात जावपी AFC आशियाई कप फुटबॉल पात्रताय सर्तीच्या गट सी खेळात भारतीय वरिष्ठ दादल्यांचो पंगड हाँगकाँग पंगडा आड खेळटा। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो। आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर। नमस्कार।